गुरु भेटी साठी झाली जीवाची काहीली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला